सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण सर्व आत्मिक रूपाने उन्नती करीत आहात आणि परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहेत. बहकलेल्या विश्वासणाऱ्याचा सल्ला ऐकणे हे भयंकर धोकादायक व घातक असते. खरे म्हटले तर बहकलेला विश्वासणारा तारण न पावलेल्यापेक्षा अधिक नुकसान व घातपात करू शकतो. श्रोतांनो, पुष्कळदा आम्ही अशा लोकांच्या संपर्कात येतो आणि मग तोंडघाशी पडतो. म्हणून अवश्य आहे की जेव्हा आम्हाला सल्ला हवा आहे, मार्गदर्शन हवे आहे, तेव्हा आम्ही योग्य व्यक्तीकडे जावे आणि त्यापेक्षा अधिक आम्ही परमेश्वराकडे जावे, परमेश्वराचे पवित्र वचन वाचावे जे आमचे मार्गदर्शन करते. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आज 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत. आपण प्रार्थना करूया. पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, ह्या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आज संपूर्ण दिवसभर तू आमचा सांभाळ केलास, आमच्या सर्व गरजा तू भागवल्यास आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. ह्या वेळा तू आमची स्थिती जाणतोस, आमच्या मनात कोणते विचार आहेत, आमच्या हातून काय घडलेले आहे, आमच्या मनामध्ये कसे वाईट विचार येतात, कशा प्रकारे आम्ही एक दुसऱ्यांविषयी ईर्ष्या आणि कटुता बाळगतो हे तुला सर्व ठाऊक आहे. म्हणून प्रभू प्रार्थना आहे की तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र शांतकरण दे, तू आमची मदत कर. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. अनेक आहेत प्रभू जे आज बिछाण्याला खिळलेले आहेत, त्यांच्या शरीरात ताकद नाही, त्यांच्याजवळ उपचारासाठी पैसा नाही, अनेकांचे आजार असाध्य आहेत. अशा सर्वांवर तू कृपादृष्टी कर, त्यांना स्पर्श कर आणि त्यांना आरोग्य देऊन उठून उभे कर, जेणेकरून त्यांच्या जीवनाच्याद्वारे तुझे गौरव व्हावे, तुझी सेवा व्हावी. प्रत्येकाच्या गरजा तू भागील. सर्व तरुणांना तू आपल्या मार्गावर आण आणि ज्या लोकांना वाईट व्यसने लागलेली आहेत त्यांची त्या व्यसनातून तू सुटका कर. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक लहान थोर श्रोत्याला मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यानो, जर आपल्याजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत अवश्य उघडा प्रगटीकरणाचे पुस्तक 6वा अध्याय. ही फार दिलाशाची व आनंदाची गोष्ट आहे की या पृथ्वीवर महासंकटाचा काळ येण्यापूर्वी विश्वासणाऱ्यांच्या समूहाला म्हणजे मंडळीला या पृथ्वीवरून वर स्वर्गात घेतल्या जाईल आणि मंडळीला त्या भयंकर अनुभवातून जाण्याची वेळ येणार नाही. परंतु मंडळीला पृथ्वीवरून काढून घेतल्यानंतर काय होईल या प्रश्नाचे उत्तर प्रगटीकरणाचे पुस्तक 6-18 या अध्यायांमध्ये देण्यात आलेले आहे. आपण याच विभागाच्या अध्ययनात सुरुवात करीत आहोत. आतापर्यंत आपण स्वर्गामधील दृश्यांचे अध्ययन केले, परंतु आता पृथ्वीवरील घटनांचे वर्णन आम्हाला अभ्यासायचे आहे. 6व्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत 7 शिक्के फोडले जाणे याविषयी विदित करण्यात आले आहे आणि या घटनेसह मोठ्या संकटाच्या काळाची सुरुवात होते. त्यामध्ये आपण वाचतो श्रोत्यांनो की प्रभू येशू 7 शिक्के फोडतो आणि 4 घोडेस्वार पुढे निघतात. या काळामध्ये काही जण ख्रिस्ताकरिता मरण पत्करतील आणि देवाच्या क्रोधाचा दिवस येईल. त्यानंतर 7 कर्णे वाजवल्या जातील आणि 7 कर्णे वाजवल्यानंतर 7 महत्वाच्या व्यक्ती समोर येतील. त्याबद्दल आम्हाला 12 आणि 13 या अध्यायांमध्ये वाचायला मिळते. त्यानंतर 15 व 16 या अध्यायांमध्ये क्रोधाच्या 7 वाट्यांविषयी विदित करण्यात आले आहे आणि शेवटच्या वाटीसह बाबिलोनचा न्याय आणि महासंकटाच्या काळाची समाप्ती या गोष्टी विदित करण्यात आलेल्या आहेत. प्रगटीकरण 17 आणि 18 हे अध्याय आम्हाला त्याविषयी सांगतात. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे या पृथ्वीवर येणे होईल. श्रोत्यानो, बाबिलोन पहिला व शेवटचा न्याय प्रगट करते ही गोष्ट दखल घेण्याजोगी आहे. आपल्याला आठवतच असेल की बाबेलचा बुरुज हे मानवाचे परमेश्वराविरुद्धचे पहिले संघटित बंड होते आणि बाबिलोन हे देवाविरुद्ध असलेले शेवटचे बंड असणार आहे. हे सर्व भविष्यवाद अभ्यासताना आम्ही ही गोष्ट सतत ध्यानात ठेवायची आहे की जो ते शिक्के उघडण्यास पात्र आहे तो प्रभू येशू आहे. तो आता प्रत्येक गोष्टीचे संचलन करीत आहे. आम्हाला या पुस्तकाच्या सुरुवातीला सांगण्यात आले की ते प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण आहे. तो आता दीपस्तंभांमधून चालत नाही कारण ते आता काढून घेण्यात आले आहेत. तो आता महायाजक नाही, तो आता मध्यस्थ म्हणून उभा राहिलेला नाही, तर आता त्या गुंडाळीचे शिक्के फोडत असताना देवाची इच्छा तो ह्या पृथ्वीवर राबवित आहे. या उघडलेल्या शिक्क्यांपासूनच करणे, व्यक्ती व क्रोधाच्या वाट्या या समोर आणल्या जातील. महासंकटातील न्यायाच्या संदर्भातल्या या सर्व घटना असणार आहेत. महासंकटाला स्वर्गातून पाठविण्यात येणार आहे आणि त्याचे सर्व नियंत्रण येशू ख्रिस्त करणार आहे आणि म्हणून त्याच्याविषयी दुसऱ्या स्तोत्राच्या 9व्या वचनात सांगितलेले आहे. स्तोत्रसंहिता 2 अध्याय आणि 9वे वचन, लोहदंडाने तू त्यास फोडून काढशील कोणी असे म्हणेल की त्यांना हे आवडत नाही. अशांना माझा प्रश्न हा आहे की काय तुमच्याजवळ यापेक्षा अधिक चांगली सूचना आहे? त्याने आणखी कोणत्या चांगल्या प्रकारे पृथ्वीवरचे बंड मोडून टाकायला हवे आहे? तुमच्याकडे जर तशी काही सूचना असली तर ती तुम्ही प्रभू येशूला द्याल काय? त्याने ते बंड कसे मोडावे असे तुम्हाला वाटते? तो जवळपास 2000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जशा असह्य स्थितीत आला तशा स्थितीत जर तो पुन्हा आला तर काय जगातल्या सर्व मोठ्या सत्ता त्याला आपला अधिकार देऊन टाकतील? कोणता राजकीय पक्ष आणि कोणती राजकीय सत्ता आपला अधिकार त्याच्या हाती सुपूर्द करेल? श्रोत्यांनो, मला आपणाला सांगू द्या, कोणीही प्रभू येशूच्या हाती आपली सत्ता सुपूर्द करून देणार नाही. ते राजासनावर बसवणार नाहीत. तेथे आसनस्थ होण्यासाठी त्यांच्याजवळ काही अपात्र लोक आहेत. परंतु सत्य हे आहे की सर्व सत्ता सर्व अधिकार आपल्या हातात घेण्यासाठी केवळ येशू ख्रिस्त पात्र आहे. मग अशा वेळेस कोण त्याला सर्व सत्ता व अधिकार देईल? आणि याचेच उत्तर स्तोत्रसंहिता 2:9 दिले आहे. ते हे की लोहदंडाने तू म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यास फोडून काढशील. प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्याच घटनेच्या प्रारंभाविषयी सांगण्यात आलेले आहे. आणि श्रोत्यांनो, या महासंकटाच्या काळातून मंडळीला जावे लागणार नाही. यासाठी नाही की मंडळीमध्ये काही चांगली शब्दात शाळेतली मुले आहेत, तसे नाही श्रोत्यांनो. परंतु मंडळीमध्ये असलेले लोक पापी आहेत आणि त्यांना देवाच्या कृपेने तारण्यात आलेले आहे. ज्यांनी देवाच्या कृपेला नाकारले त्यांनाच केवळ त्या महासंकटाच्या काळातून जावे लागेल. आणि म्हणूनच मला वाटतं की देवाने रेडिओचे माध्यम या दिवसांमध्ये उपलब्ध केले आहे, जेणेकरून पृथ्वीच्या शेवटापर्यंत देवाचे वचन पोहोचवल्या जाईल. सर्व लोकांनी देवाचे वचन सुवार्ता ऐकावी अशी देवाची इच्छा आहे, आणि तो सर्व लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचेल अशी तरतूद करेल. आणि सुवार्ता ऐकल्यानंतर जो निर्णय लोक घेतील त्यावरून ते मोठ्या संकटाच्या काळातून जातील किंवा नाही हे ठरेल. श्रोत्यांनो, महासंकटाची तीव्रता व त्याचा भयानकपणा ज्या गोष्टींमुळे वाढणार आहे ते आमच्या समोर आणण्यात आले आहेत. पहिली गोष्ट ही की पवित्र आत्मा त्या महासंकटाच्या काळात वाईटावर बंधन घालणार नाही. याचा अर्थ असा नाही की पवित्र आत्मा हे जग सोडून देईल. तो या जगात पेंटिकॉस्टच्या आधी होता, परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बाप्तिस्मा करण्याची नवीन सेवा सुरू केली. ही सेवा त्यांच्यामध्ये राहण्याची, त्यांना आपल्या समक्षतेने भरण्याची, त्यांना या जगात मार्गदर्शन करून चालविण्याची सेवा आहे. तो त्यानंतर मंडळीला या जगातून काढून नेईल. परंतु त्याचा अर्थ असा नाही की तो हे जग सोडून निघून जाईल. तो या जगात राहील, पण तो तेथून पुढे वाईटाला आळा घालणार नाही. तो ते रोखणार नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये, या दिवसात माणसाला हवे तसे वागता येईल आणि सैतानालाही. आणि म्हणूनच त्या काळात मला या जगात असायला नको आहे. महासंकटाच्या काळाला अधिक तीव्र व भयानक करणारी दुसरी गोष्ट म्हणजे खरी मंडळी, जी प्रकाश व मीठ यासारखी या जगात आहे, ती या जगात राहणार नाही. जरी आज मंडळीचा या जगावर थोडा प्रभाव असला तरी तो प्रभाव निश्चित आहे, आणि मंडळी या जगातून गेल्यानंतर तो प्रभावही संपुष्टात येईल. तिसरी गोष्ट म्हणजे सैतानाला माहीत आहे की त्याला या जगात आता थोडेच दिवस राहायला मिळणार आहे, म्हणून तो या संधीचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे आणि परमेश्वर त्याला मोकळीक देणार आहे. दुष्ट लोक त्यांच्या दुष्ट योजना पूर्ण करण्यासाठी मोकळे होतील. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे श्रोत्यांनो, तर ख्रिस्त विरोधक या पृथ्वीचा ताबा फार थोडा काळ घेईल. महासंकटाची तीव्रता आणखी एका गोष्टीने वाढणार आहे, ती म्हणजे थेट देवापासूनच क्रोधाची ओतणी होणार आहे. त्याविषयी आपण प्रगटीकरणाचे पुस्तक 6:17 वाचतो. प्रगटीकरणाचे पुस्तक 6:17, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल? महासंकटाचा काळ अचानक व एकाएकी येईल असे मला वाटत नाही. शिक्के उघडले जाणे हे हळूहळू तर्कशुद्ध पद्धतीने व कालानुक्रमाने होणार आहे, आणि ते सर्व शिक्के एकाच वेळेस उघडल्या जाणार नाहीत, तर ते एकानंतर एक असे उघडल्या जातील. सहाव्या अध्यायाच्या अध्ययनाची सुरुवात करण्यापूर्वी मला आपणाला सांगू द्या की चौथ्या अध्यायापासून पुढे भविष्यकाळातील गोष्टी विदित करण्यात आलेल्या आहेत आणि आता जर आम्ही ज्या गोष्टी आहेत त्यांच्या काळात आहोत, मंडळीच्या काळात आहोत, तर आम्ही त्या सात शिक्क्यांविषयीच्या, सात करण्यांविषयीच्या, सात वाट्यांविषयीच्या आणि सात व्यक्तींविषयीच्या घटना या काळामध्ये ओढून आणू शकत नाही. म्हणजे त्या घटना आजच्या काळात घडत आहेत असे आपण म्हणू शकत नाही. आज अनेक लोक प्रगतीकरणातील भविष्यवादांचे अर्थ प्रकाशन तशा प्रकारे करीत आहेत. हे सनसनाटी निर्माण करणारी गोष्ट आहे, परंतु ती योहानाने या पुस्तकात सांगितलेल्या घटनांप्रमाणे नाही. मला आपणाला हे निक्षून सांगायचे आहे की प्रगतीकरणातल्या सहाव्या अध्यायापासून पुढे विदित करण्यात आलेल्या घटना भविष्यकाळातल्या आहेत व त्यातील एकही घटना अजून घडलेली नाही. श्रोत्यानो, सात मंडळांच्या संदर्भातला विभाग इतिहासामध्ये बसतो, परंतु त्यानंतर विदित केलेल्या घटनांचा विभाग इतिहासात बसविता येण्यासारखा नाही. पवित्र शास्त्रातील भविष्यवादाचा अर्थ सांगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक, भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ सांगितला जातो आणि दुसरे, इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ सांगितला जातो. या दोन्ही पद्धतींमधला भेद प्रगतीकरणाच्या या विभागामध्ये स्पष्ट दिसून येतो. ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या पद्धतीनुसार असे समजले जाते की भविष्यवाद पूर्ण झालेले आहेत व त्यात विदित केलेल्या घटना इतिहास जमा आहेत, परंतु हे स्पष्ट आहे श्रोत्यांनो की इतिहासाचा दृष्टिकोन दृढपणे धरून राहणाऱ्यांना प्रगतीकरणातल्या या घटना इतिहास जमा झाल्या आहेत असे सांगता येत नाही. अमिलेनियल या मताचे लोक अशा प्रकारच्या अर्थप्रकाशनावर विश्वास ठेवतात, परंतु अशी अर्थप्रकाशनाची पद्धती कधीकधी हास्यास्पदही ठरते. उदाहरणार्थ, एकदा या पद्धतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्राध्यापकाने आपल्या ईश्वर परिविज्ञानाच्या विद्यार्थ्यांना सांगितले की प्रगतीकरणात सैतानाला बांधून ठेवण्याविषयी जे सांगितले आहे ते घडून गेले आहे. यावर एका विद्यार्थ्याने त्या प्राध्यापकाला प्रश्न केला, जर असेच आहे तर मग सैतानाच्या सध्याच्या कार्याविषयीचे काय स्पष्टीकरण आहे? यावर त्या प्राध्यापकाने उत्तर दिले, ज्या साखळीने सैतानाला बांधून ठेवले आहे ती साखळी जरा लांब आहे म्हणून तो थोड्याफार मोकळीकतेने कार्य करू शकतो. तुम्ही जसे गायीला लांब दोरीने मोकळ्या जागी बांधू शकता व ती बांधलेली असतानाही मोकळेपणाने चरू शकते त्याप्रमाणेच हे आहे. यावर त्या विद्यार्थ्याने मार्मिकपणे उत्तर दिले, सर, सैतानाला ज्या साखळीने बांधून ठेवले आहे ती बरीच लांबलचक दिसते आहे, कारण तो सर्व जगभर चरू शकतो. श्रोत्यानो, या प्रगतीकरणातील विभागाच्या संदर्भात हा इतिहासाचा दृष्टिकोन वापरणे अशा प्रकारे हास्यास्पद आहे. योहानाने अगदी स्पष्टपणे या घटनांविषयी सांगितले आहे की ह्या घटना येणाऱ्या काळातल्या आहेत. सहाव्या अध्यायापासून विसाव्या अध्यायापर्यंतच्या घटना अजून घडायच्या आहेत. आपण या ठिकाणी कालानुक्रम अनुसरत आहोत जो तर्कशुद्ध आहे. आपण असे सहजही म्हणू शकत नाही की या घटना घडून गेलेल्या आहेत आणि त्या इतिहास जमा आहेत. आता आपण सहावा अध्याय त्याची पहिली दोन वचने वाचूया. प्रगतीकरणाचे पुस्तक सहावा अध्याय पहिली दोन वचने. मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेच्या ध्वनीने ए असे म्हणाला ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा व त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवित मिळवित आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने ती सात शिक्के असलेली गुंडाळी घेतली व तिच्यावरचा पहिला शिक्का फोडला. तो हे सर्व सात शिक्के योग्य त्या अनुक्रमाने फोडणार आहे आणि ते फोडण्यासाठी तो योग्य आहे. तो सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेणार आहे आणि त्याच्या आदेशानुसार घटना घडणार आहेत. चार घोडेस्वारही त्याच्या आदेशानुसार पुढे निघणार आहेत. योहानाला त्या मेघगर्जनेसारख्या वाणीने त्या चार प्राण्यांपैकी एकाने सांगितले, ये म्हणजे ये आणि पहा असा काहीसा त्याचा अर्थ होतो. या वचनात सांगितलेला पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला घोडेस्वार कोण असावा याविषयी अभ्यासकांचे अनेक मतभेद आहेत. काहींच्या मते हा घोडेस्वार प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपले हे मत सिद्ध करण्यासाठी ते 45व्या स्तोत्राचा व प्रगटीकरणाच्या 19व्या अध्यायाचा आधार घेतात. परंतु प्री मिलेनियलिस्ट आणि आजच्या काळातले शास्त्राचे अनेक अभ्यासक असे म्हणतात की या वचनातला पांढऱ्या घोड्यावरचा घोडेस्वार ख्रिस्तविरोधी आहे. स्कॉट आयनसाइड, शेफर, वॉलवूड, वुडब्रिज आणि पेंटिकॉस्ट यांचेही हेच मत आहे आणि मलाही हीच भूमिका योग्य वाटते. त्या गुंडाळीचा पहिला शिक्का फोडल्यानंतर लगेचच बदल करून घोड्यावर स्वार होऊन तो निघेल हे पुष्कळ कठीण वाटते आणि मला तर ही भूमिका विसंगत व अविश्वसनीय वाटते. हा घोडेस्वार ख्रिस्तविरोधक असे मला स्वतःला वाटते. तो येशू ख्रिस्ताचे नकली रूप धारण केलेला ख्रिस्तविरोधक आहे. तो ख्रिस्त असल्याचे ढोंग करून पुढे निघाला आहे. आजची जागतिक स्थिती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जगावर हुकुमशाही करणारा एक हुकुमशहा लवकरच उदयास येईल असे दिसते. जगातली सर्व राष्ट्रे अस्वस्थ झालेली आहेत. अनाचाराचे सर्वत्र पीक आलेले आहे आणि जसे नियंत्रण शासनांनी करायला हवे तसे ते करू शकत नाहीत. ह्या सर्व घटना त्या हुकुमशहाच्या आगमनासाठी जगाची तयारी करणाऱ्या आहेत. श्रोतांनो, ख्रिस्त विरोधक एखाद्या खल नायकासारखा या जगात येणार नाही. सैतान या जगात येईल तेव्हा त्याला शिंगे असणार नाहीत किंवा त्याचे पाय दुभागलेल्या खुरासारखेही असणार नाहीत. त्या उलट तो या जगात सर्वात आकर्षक पुरुष म्हणून येणार आहे. लोक त्याची निवड करतील आणि तो आपले स्वतःचे नाव घेऊन आल्यामुळे जग त्याचा उदो उदो करेल. परंतु तो जेव्हा आपल्या हातात सत्ता घेईल तेव्हा सर्व जगाकरिता ते फार कठीण दिवस असतील. हे माझे सांगणे एखाद्या उपदेशकाचे आरडा ओरडा करून सांगणे नाही. हे माझे सांगणे व्यर्थ बडबड नाही तर अगदी नावाला ख्रिस्ती असणाऱ्या लोकांचे दुसऱ्या क्षेत्रातल्या माणसांचेही असेच मत आहे. श्रोतानो, या जगावर अधिकाधिक भयंकर शस्त्रास्त्रे लादून आणि या संपूर्ण जगाला आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक परस्परावलंबी बनून तंत्रज्ञानाने या जगाला संकटाच्या अशा पातळीवर आणून पोहोचवले आहे की या जगाला ऐक्य व शांती देण्यात यशस्वी होणाऱ्या सत्ताधीशाला देव समजण्यास जग तयार झाले आहे. आणि हे एक प्राध्यापक एजे टॉयनबी ह्यांचे मत आहे जे संशोधन करणारे आहेत. त्याचे संचालक आहेत. जागतिक शांती व ऐक्य या मंचावर ख्रिस्त विरोधकाचे येणे होईल. आज जर कोणी येऊन जगाला शांती व ऐक्य देऊ करेल तर तो स्वर्गातून आला की नरकातून याची चौकशी जग करणार नाही. कारण जगाला आज कोणतीही किंमत देऊन शांती हवी आहे आणि ती मिळविण्यासाठी जगातली राष्ट्रे अमाप पैसा खर्च करीत आहेत. परंतु तसे पाहिल्यास खरोखरची शांती मिळविण्याचे कोणाचेही प्रयत्न नाहीत. म्हणजे शांती होण्यासाठी वरवरचेच उपाय केले जात आहेत. जो शांतीचा दाता, शांतीचा उगम व शांतीचा राजपुत्र आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी शांती मागत नाही. आपल्या तोकड्या बुद्धीने व प्रयत्नांनी शांती मिळविण्याचे जगाचे प्रयत्न आहेत. जी के चेस्टर्टन या लेखकाने त्याच्या काळाविषयी निरीक्षण करून म्हटले, या जगाचा एक विरोधाभास हा आहे की हे शांततेचे नाही तर शांतता करण्याचे युग आहे. शांततेविषयी पुष्कळ बोलल्या जाते परंतु शांतता घडवली जात नाही. जगातल्या काही श्रीमंत व्यक्ती आणि अत्यंत श्रीमंत विश्वस्त मंडळे, उदाहरणार्थ फोर्ड फाउंडेशन, कोट्यवधी रुपये जागतिक शांतीसाठी व सौख्यासाठी देत आहेत. लोकांच्या शिक्षणासाठी व जीवनासाठी ते पैसे देत आहेत. परंतु तरीही आम्हाला दिसतं की जगाची स्थिती फार भयंकर आहे. म्हणून ख्रिस्त विरोधक येईल तेव्हा तो शांतीविषयी बोलेल आणि त्यामुळे जगाला वाटेल की ते ख्रिस्त राज्यात प्रवेश करीत आहेत. वास्तविक ते महासंकटाच्या काळामध्ये प्रवेश करतील. हा महासंकटाचा काळ एखाद्या कोकऱ्यासारखा अगदी हळूच प्रवेश करेल परंतु नंतर त्याचे रूप सिंहासारखे होईल. शांतीचे अभिवचन हे तेव्हा सर्वात मोठे असत्य असेल ज्यावर हे जग विश्वास ठेवेल. श्रोत्यांनो, अजूनही आम्हापैकी जे अविश्वासणारे आहेत त्यांना संधी आहे. देवाबरोबर ख्रिस्ताद्वारे समेट करून पाप क्षमेची शांती मिळविण्याची संधी आहे. अशी शांती मिळविणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने महासंकटाचा काळ राखलेला नाही, तर तो त्यांना आपल्याजवळ वर घेणार आहे. ते भयंकर संकट टाळण्यासाठी तरी आम्ही सुज्ञतेने त्याच्याकडे जायला हवे. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर. पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
आपण ह्या कार्यक्रमाला radio882.com ह्या वेबसाईट वर सुद्धा ऐकू शकता. radio882.com ह्या वेबसाईट विषयी आपण आपल्या मित्रगणांना अवश्य सांगा.
Yeah.